नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारत संचार निगम BSNL स्वदेशी 4G नेटवर्क यंत्रणेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील झारसुगुडा इथून करणार आहेत. आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या उपक्रमाचा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातून प्रारंभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित असणार आहेत. देशभरात सुमारे 98,000 ठिकाणी बसवण्यात येणारी BSNL 4G यंत्रणा नंतर 5G मध्येही रुपांतरित होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. 2.5 लाखांहून जास्त महिला शेतकऱ्यांसह 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 540 कोटींहून जास्त रुपये हस्तांतरित करण्यात आले. आज जागतिक पर्यटन दिन आहे. हा दिवस लोकांना जोडण्यात, सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्यात आणि आर्थिक विकासात पर्यटनाचं महत्व अधोरेखित करतो. पर्यटन आणि शाश्वत बदल ही यंदाची संकल्पना आहे. हा दिवस 1970 संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या कायद्यांच्या स्वीकृतीचं स्मरण करतो. हा दिवस पहिल्यांदा 1980 साजरा करण्यात आला. पर्यटन हे निर्यातीत योगदान देणाऱ्या आणि जागतिक समृद्धीला चालना देणाऱ्या प्रमुख आर्थिक क्षेत्रांपैकी एक आहे. जून 2025 भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 16.4 दशलक्ष होती, तर परदेशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या 84.4 दशलक्ष नोंदवली गेली. सांगली जिल्ह्यात महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. नैसर्गिक आपत्तीची भविष्यकालीन संकटं ओळखून पूरबाधितांनी आपली मनस्थिती बदलावी असं आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल केलं. गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचं बळकटीकरण या अंतर्गत 25 फायबर ग्लास बोटींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांनी खरेदी केलेल्या 25 फायबर ग्लास यांत्रिक बोटींचं लोकार्पण पाटील यांच्या हस्ते यावेळी झालं. नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या 9 जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुटी जाहीर झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात काल रात्रीपासूनच सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. आज सकाळीही पाऊस सुरूच होता. या पार्श्वभूमीवर परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इनगोंदा वाटेफळ मार्गादरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा रस्ता बंद आहे, तर रत्नापूर खंडेश्वर वाडी पालखी मार्गावर 5 ते 6 फूट पाणी असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. परंडा तालुक्यातील चांदणी धरणाच्या एकूण 28 पैकी 7 स्वयंचलित दरवाजे उघडले असून चांदणी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे. लातूर जिल्ह्यात आज सकाळी काही तासांसाठी पावसाचा पुन्हा एकदा रेड अलर्ट देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. काल रात्रीही जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा जोर वाढल्यानं नदी नाले आणि ओढ्यांना पूर आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अहमदपूर तालुक्यातील हागदळ, रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, निलंगा तालुक्यातील लिंबाळा, उदगीर तालुक्यातील मौजे नेत्रगाव या रस्त्यांच्या पुलावरून पाणी वाहत असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अन्यत्रही विविध ठिकाणांहून पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. काल रात्री मांजरा धरणाचे 6 दरवाजे पाऊण मीटरनं उघडून तेरणा नदीवरील निम्न तेरणा प्रकल्पाचे 8 दरवाजे 10 सेंटीमीटरनं तर रेणापूर तालुक्यात रेणा मध्यम प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावात नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्यातील विविध भागात काल रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणच्या शेतात पाणी साचलं असून धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. मराठवाड्यातल्या अनेक धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरणातून 37,700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग होत आहे. इसापूर, निम्न तेरणा तसंच मांजरा धरणातून 18,000, निम्न माणार सुमारे 75,000, माजलगाव 42,000 आणि निम्न दुधना धरणातून 4,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.